ভগবানই পুরেশ্বর বলে যাব।
हे वर्णन जे
कसं मग पूर्ण केलेलं आहे. तसं ब्रह्मभूमीचे आहे तर ते पशु पक्षी दगड ठेवले होतात असंही वर्णन आहे. पण मनुष्यामध्ये देखील ब्रह्मभूमी आहे त्याचं वर्णन होईल. मनुष्यामध्ये रजोगुणी आहे, आचार कर्म कसा करतात त्यांचं वर्णन केलं. मनुष्य मात्रांमध्ये देखील सत्वगुणी आहे, त्याच शाखांना ऊर्ध्वगामी जातात असं सांगितलं आहे. काही शाखा ऊर्ध्वगामी जात जात सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन की ज्या शाखावर ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याच्याही पलीकडे सहज आलेलं आणि त्याच्याही पलीकडे अक्षर ब्रह्म जिथून हा वृक्ष सुरू होतो तिथपर्यंत देखील काही शाखा जाऊन पोहोचल्या असं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे आणि ते आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये रजोगुणाचं वर्णन झालं मागच्या वेळेला आपण पाहिलं, तमोगुणाचंही वर्णन झालं मागच्या वेळेला आपण पाहिलं. चांडा आणि विकृष्ठा दोष जातीचा केवळ फाटा बाळपणे धर्मभ्रष्टा तुलवलेल्या पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विहार हे आठ शाखा प्रकार वैसुरी हे आठ शाखा प्रकार आहेत आणि पण आपण सातत्याने फार विचार करायला लागतो म्हणून आठ शाखा. ज्ञानेश्वरी चाललेली आहे की मनुष्य म्हटलं करता चाललेली असल्यावर त्यांना आठ शाखा म्हटलेल्या आहेत. आता इकडून मी पुत्र जाताना पाहिजे साखरेची बाब त्याला काही कर्तव्य नव्हते काय विषय चालला कोणीतरी साखरी घेऊन त्याला इकडून नव्हते म्हणून हा आठ शाखा प्रकार आहे. आणि आपण सगळे काय करायला बसलेलं असं असल्यामुळं हे सापळचं निरूपण आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी मनुष्य जागा करता नेली. त्यांच्या शाखा पांडवा सर्वांगी नित्य नवा निरय भोग यावा फळा जातो आणि दिवसाविषय उडाई कुगर्म संगे धुरधरी जन्मवरी आघाडी वाढवी जी असे ऐसे रूपी तरुण तृण लोभ लोष्ट लोष्ट पाषाण या खांदिया देवी जाण बळी देशी इथपर्यंत आपलं झालेलं होतं मागच्या वेळेला. जसे आठ शाखा प्रकार पशु पक्षी देवी तसं आजही पुढे जाते जाते तर मग तरुण तृण लोभ लोष्ट मागीचं ढेकोळ पाषाण दगड असे असे देखील शाखा प्रकार या तमोगुणाने मध्ये निर्माण झाली. हे जे प्रकार आहेत लोभ लोष्ट पाषाण तरुण तरुण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या खांदिया या खांद्या देखील आहेत आणि या खांद्यांना आलेली फळं देखील ही आहे. त्याच्यात सर्वगुणी शाखा आणि मग त्याला स्वर्गाली फळ असं जसं असावं तसं नाही तर या शाखा आणि हीच त्यांची फळ. अर्जुनाला अवधारी मनुष्य दाखवणी यावरी वृत्ती स्थावरांतरी अखोर शाखांची अशा प्रकारे तम शाखा अखोर शाखा आहे त्यांची मनुष्यापासून स्थावरा आहे अशी अमाप पूर्वी झाली. म्हणून जी मनुष्य आहे ये जाणारी अधीनची मुळे जे येथून हा बकडे संसार करू म्हणून मनुष्यरूपी डहाळ्या खांद्या ये जाणारी अधीनची मुळे त्यांची काही मुळं ही अधोगामी जातात आणि जिथून हा परत संसार वृक्ष पकडतो पसरतो वाढले. उर्ध्व गच्छन ही सत्वस्था मध्ये विष्णू राजसा जघन्य पुनर्वृत्ती सो अधो विष्णू दामसा काही शाखा अधोगामी काही मुळ अधोगामी जातात आणि अधोगामी गेल्यावर त्यांच्या कर्मपचारातून येणाऱ्या परिणामांमधून परत काही शाखा जसं पशु पक्षी सुगर वगैरे तसंच तरु तरुण लोक वृक्ष भाषा इत्यादी मूल पाहता अहिंसा मध्यस्था शाखातिया एरवी पृथ्वींचे पाठा मुदल मूळ पाहता त्यांचं मूळ आहे मुदल आज्ञा अहिंसा आणि खाली तपोगुणांमध्ये जातात त्यांचंही मूळ मुदल अज्ञानच आहे आणि मध्यस्था शाखा या म्हणजे मनुष्यरूपी शाखा आहे त्याचंही मूळ मुदल अज्ञानच आहे अज्ञानामुळेच या शाखा निर्माण झाल्या तरी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोरिया पण तामस सात्विक सुकृत दुष्कृत सुकृत म्हणजे पुण्य दुष्कृत म्हणजे पाप निरुढती या शाखी अधोरिया अठरा आणि पूर्व यांच्यामध्ये मध्यस्थ अशा या शाखा पाप पुण्यात्मक सात्विक आणि राजस यांच्यामधून मनुष्य जातीच्या शाखा जात आणि वेदत्रयाच्या पानामध्ये अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचून विधानाविषय नाही या ज्या मध्यस्थ शाखा आहेत मनुष्य शाखा त्या शाखांना वेदत्रयाच्या पानामध्ये अन्यत्र लागो अर्जुना फक्त मनुष्यच अधिकारी आहे इतर कोणी अधिकारी नाही अगदी कोणते तामसी अधिकारी नाही कोणते राजसी देखील अधिकारी नाही कारण मनुष्यापासून विधानाविषय नाही वेदत्रयांचा अभ्यास करण्यासाठी देखील मनुष्य मात्रांखेरीज दुसरा कोणीही अधिकारी नाही मध्यस्थ शाखा असल्यावर म्हणून तनुमाशा म्हणून मनुष्यरूपी तनुमध्ये या ऊर्ध्व मुळवणी जरी शाखा या वृक्षाच्या ऊर्ध्व मुळापासून आलेल्या शाखा असल्या तरी कर्मवृद्धीची रेखा घेची मुळे मनुष्यरूपी शाखाच कर्मवृद्धी करता मूळ समजल्या पाहिजे आणि खरंच आहे या जगामध्ये घडणारीची अमाळ कर्म आहे ही सर्व कर्म केवळ मनुष्यांनी केली बाकीचे जे तमोगुणी प्राणी जे पशु पक्षी सुंदर वगैरे आहेत ते आपली आपली कर्म करतात विचारे पुनर्वी जनन पुनर्वी मरण त्यांची कर्म नियंत्रितच राहील पण मनुष्य मात्राने मात्र अपार्थ कर्म मनुष्याला उगावंच वाटणं मनुष्याला पाण्यात गुढी द्यावीशी वाटली मनुष्याला चंद्रावर जावंच वाटणं आता चंद्रावर देखील प्राप पाडलेले आहेत असं मी वाचलं चंद्रावर प्राप पाडले ते विकले काही जणांनी घेतले बरं काय गौतम इंद्रावर वाचवले अमेरिकेत आहे असं काही म्हणूनच अशी एखादी बातमी आहे की चंद्रावर मनुष्य जाणार आणि तिथं वस्तीच्या दृष्टीने आता काही कंपन्या सुसज्ज झाल्या हे सगळं मनुष्य करतो आहे चंद्र कमी पडला तर म्हणून प्रथम कोण पोहोचतो जो प्रथम पोहोचतो त्याची भूमी म्हणून जिथे युद्ध होती पुढं जर अनुकूलता आली आणि तशा प्रकारे जर शक्यता निर्माण झाली तर या कारणाकरता दक्षिण ध्रुवावर उत्तर ध्रुवावर कोण पोहोचतो कोण कोण गेलो गेला काही कारण असं होईल की बाकीचे जरी गेले तरी नुसते भेट देणारे असतील तिथं त्यांना निवास करण्याचा अधिकार नाकारला जाईल प्रथम जरी आम्ही स्फोट केले तिथे एक संघटना आणि त्याच्यानंतर आहे ते त्या संघटनेच्या बाहेर कमी करायचं आहे. प्रथम ते चंद्रावर गेले, काही काळाने असं होईल की नंतर गेले त्यांचा अधिकार आम्ही अमान्य करतो राष्ट्रसंघामध्ये ठरावण्यासाठी. त्याचं त्या कारणामुळे काही कोण पृथ्वीवर युद्ध होती चंद्र कोणाचा आहे याच्याकरता, चंद्राची जागा कोणाची आहे याच्याकरता पूर्वी युरोपीय देशांनी सामंजस्याने देश पृथ्वी वाढून गेली होती. आफ्रिका खंडामध्ये कित्येक डच स्पेन इंग्रज पोर्तुगीज हे सगळे वेगवेगळ्या भागामध्ये घुसले शिरले आणि त्यांनी एकमेकांमध्ये इथं नाही मुंबई पोहोचून चर्चे होती की अंदर म्हणून एका लग्न समारंभात आहेर म्हणून इंग्रजांना आपण केली. गोवा पोर्तुगीजांचा शेवटपर्यंत इंग्रजांनी नाही केला, त्यांचा प्रगती करार होता. पॉंडेचरी फ्रेंचांची होती, कोणी हात लावला तसं करायची जी मंडळी प्रथम जातील एके दिवशी असं ठरवतील की आता या धनी गडबडी ज्या ज्या देशांना शक्य आहे ते चंद्रावर देखील जाऊन आम्ही पोहोचलो त्या ठराविक काळाच्या आत असं करतायत असंही मी वाचलेलं होतं. कशा पद्धतीने राजकारण वळण घेईल सांगता येत नाही, हे सगळं मनुष्य करत आहे.
तर बाहेर संसार करेल कसा?
मी असा ऐकलं की मेहर बाबा जेव्हा त्यांचं वय लग्नाचं झालं तेव्हा आई म्हणायला लागली की मेहर तुझं लग्न करायला पाहिजे, तर मेहर बाबा म्हणाले की मला दोन कोणी दिसतच नाही, एक मीच सर्व ठिकाणी आहे असं मला वाटतं, लग्न करू कोणाशी। देह संसार करतो ही बरोबरची घटना आहे, त्याची मुळं आत आहे, खोल आहे, म्हणून देह संसारात पडतो। एवढीकाळात देह संसारात पडेल आत नको आहे आणि बाहेर झालं असं घडू शकत नाही। आत आहे म्हणून बाहेर झालं, आत जे आहे ते बाहेर निष्पन्न होत। तैसेची या शरीरात कर्म द्रव देहात संसारात आणि देह द्रव व्यापारात नाम म्हणूनच नाही आणि देह आहे तो करेल तो कोणत्याही व्यापाराला नाही म्हणत नाही। बरोबर पाहणं नाही म्हणत नाही, ऐकणं नाही म्हणत नाही,
समान असतात। कुठलाच एक वर जर नसतो
એમના અંતરનો તમારા સાહુલ સત્વો હોય એ તો પ્રજો તમારા સાહુલ સત્વો હોય એ તો કદી સત્વના સાહુલ એકમેકામાં દારૂ એકમેક હતા એ ગુણાંચિત થતામાં મનુષ્ય વ્યવહાર ચાલુ થશે પણ આપની શરૂઆત મહાનુભૂલ આપની મુક્ત હશે ત્યારે ઠિકાણી આ ગુણાંચ સામ્યતા હશે ગુણ સામ્યતા હશે ત્યાં બુદ્ધતેમુળે સુંદર દિસતા કધીહી લહાન મૂલ ગુરુપ દિસત નહીં લહાન મૂલ નેહમી સુંદર દિસત याचं कारण त्याच्या ठिकाणी गुण साम्य असत त्याचं नाम कसंही असो त्याचे काळ अगदी वर आलेले असतील नसतील त्याचा रंग कसाही असो पण ते अतिशय गोड दिसत अतिशय चांगलं दिसत मोठं झाल्यानंतर लहानपणीचं सौंदर्य फार कमी जणांमध्ये निघून जातात चेहऱ्यावर देखील विचारांचा प्रभाव पडतो नापी डोळी विकस असलेला मनुष्य जर रजोगुणी असेल तर त्याला टाळीची प्रवृत्ती होते थोडा संपर्कात आला की त्याचं ते वळवंत सौंदर्य देखील नकोस वाटत पण रजोगुणी असेल तर चार हा गुणच असं करावं असं वाटत
होऊ शकत
जर सू असलेला म्हणून लहानपणी केलेले जे संस्कार असतात, लहानपणी ऐकलेली भाषा असते, जर वडील शांत असतील आणि समजून देत उत्तर देत असेल, मी म्हणते ते ऐक असं न म्हणता समजून शांतपणाने उत्तर देत असेल, मुलांना समजून सांगत असेल, मुलांना कार्यपरंपरा कळली, वागण्याचे चालण्याचे नियम कळले, असं झालं तर ती मंडळी बहुधा लागेल होत. जे प्रत्ययपदी म्हणून शब्द आपण वाचतो, वयाच्या विसाव्या वर्षी कोणालाही धर्माचं शिक्षण देऊन प्रत्ययपदी बनवता येत नाही. त्याच्याकरता वयाच्या सहाव्या सातव्या वर्षीच तिथं मोठा प्रयोग प्रार्थना मदरशामध्ये घालायला लागतात आणि तिथं त्यांना साधायला धर्मावर आक्रमण सहन करू नका. मेला तर स्वर्ग, मरण्यात सुख, हे ती मुलं विसरू शकत नाही. धर्माकरता दुसऱ्यांना मारणं हे पाप नाही असं जर शिकवलं तर तीच मुलांची चांगली होण्याची शक्यता होती, चांगली नागरिक होण्याची शक्यता होती, तर ती मोठ्या प्रमाणात हिंसा करू शकती, त्यांना त्याचं काही वाटणार नाही. कशाकरता मुळातच या गोष्टी आमच्या आत दिलेल्या आहेत, आम्ही कुंकर कशाला घालतो याच्यावर अवलंबून आहे. कुंकर कुठे पडते जर सगळं मुलांना पडली तर मुळी सुवासना आमच्या अंतकरणात असतेच. तरी याची मनुष्याला मुळी सुवासना निघती आळा घेऊन फुटती कोंबारा सुकृतावडी मुळात जी सुवासना असते ही सुवासनाच आरायचा सुनिंदाने अर्थ सांगितला. लांबगुळ मुळातून मग बीजातून अंकुर फुटत, निघती आरा अंकुर घेऊन कुठली कोंभारा सुकृतावरी आणि त्या अंकुराला कोंभ फुटतात सुकृताचे पुण्याचे जगताच्या कल्याणाच्या भावनेचे आणि मग ज्ञान विकसित होत जात, प्रज्ञान कुशलतेची पिके, प्रज्ञान म्हणजे बुद्धी, प्रज्ञान म्हणजे सूक्ष्म अव्यक्त जाणण्याची शक्ती असणारी बुद्धी ही प्रज्ञा, परमात्मा जाणण्याची कुवत असणारी बुद्धी ही प्रज्ञा. बुद्धीच्या पलीकडचं आहे आणि बुद्धीला प्राप्त नाही अशी वचन आहे, तरी देखील दृश्यतेतून अग्र या बुद्ध्या, अग्र बुद्धीला मात्र दिसतो त्या अग्र बुद्धीला प्रज्ञा असं म्हणतात. ज्याने जाणलं त्याला प्राज्ञ असं देखील म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की उकळते मी उन्मेखे असे सुकृताचे कोंब फुटायला लागले की मग विकसन पावणाऱ्या ज्ञानाने प्रज्ञा कुशलतेची पिके अत्यंत कुशल अव्यक्त विषयामध्ये देखील सहज रमू शकणारी आणि अव्यक्त विषयाची देखील उकल करू शकणारी अशी तीक्ष्ण निर्या निघती निर्या अशा कृती जात अशा आणि वृक्षाच्या रूपकाने सांगितलेलं असल्यावर अंकुर मूळ दिली असे शब्द आहेत. मतीचे सोप व्हावे घाली ती स्फूर्तीचे खावे बुद्धी प्रकाश हे हवे विवेकावर. मतीचे सोप मनमाता त्या तो वृक्ष त्या तरी त्या भांड्या प्रसव पाहून वाढण्याला विस्तारायला लागल्यानंतर काही मोठमोठे असे सोप निर्माण झाले मतीचे बुद्धिरूपी घाली ती स्फूर्तीचे खावे आणि त्याच्या ठिकाणी देखील त्या बुद्धीच्या ठिकाणी असणारा स्फूर्ती हा गुण त्याचं बळ त्याला प्राप्त होत. बुद्धी प्रकाश हे धावे विवेकावरी अशी बुद्धी प्रकाशित होते आणि विवेक करायला शिकते सर्व वाढतो तेव्हा काय म्हणजे सांगते ते निधार असेल सदर्भ प्रज्ञा मती मेधा एका बुद्धीला म्हटलं तरी जवळजवळचे शब्द मेधा असे सदर्प मेधा रूपी बुद्धिरूपी रसानी युक्त सदर्प म्हणजे आस्थापत्री स ओम सरळ निगती कोंभ सद्वृत्तींचे आणि त्यावर त्या बुद्धीतून जे कोक मतीचे असतात त्याच्यातून वाहणारी मेधारूपी रस यांनी युक्त असणारी आस्थापत्री सहोम म्हणजे अव्यक्त परमात्मा विषयाच्या ठिकाणी आस्था हीच होईल पालन. सहोम म्हणजे भरपूर खूप खूप पानं निर्माण होतात सरळ धावे विवेकावरी सरळ निघती कोम सद्वृत्तीचे सरळ सद्वृत्ती ही नेहमी सरळ धावणार त्याचे कोम शाखा जशी वाढते त्याचं वर्णन आहे अधिक अंकुर अंकुर त्याला कोंब होतो मग तो विस्तार होतो तेव्हा खोड होतो खोडातून परत अंकुर फुटतात त्या अंकुराच्या फांद्या होतात आणि मग त्या सर्वांनी परत एक नाजूक कोंब मग त्याच्यातून एखादी फांदी अशा प्रकारे पुढं पुढं सदवृत्ती निर्माण होते. सदाचाराची या सहसा टकावी बहु असा आणि मग त्या सदवृत्तीच्या कोंभांना सत आचारक रूपी अंकुर फुटतात अंकुरतात त्याचे त्याचं स्पष्ट दर्शन तेव्हा होत जेव्हा आचारामध्ये बाकी सगळे अव्यक्त गोष्टी चित्तवृत्ती अव्यक्त मेधा बुद्धी अव्यक्त प्रज्ञा अव्यक्त पण आचरण व्यक्त मग तो सदाचारी सत्व कोणी सदाचारी असा जेव्हा लोकांना दिसायला लागतो सदाचाराची सहसा टका उठती बहुवसा मग कोणी ती घोषा वेद पद्याच्या मग वेद पद्य या वेद या शब्दाबद्दल तुम्हाला सांगतो की वेद म्हणजे निर्माण झालेले चार वेद म्हणजे फार पुरातन सनातन अशा पद्धतीने आपण नेहमीच अर्थ घेत असतो आणि तो अर्थ आहे तो योग्यच आहे पण वेद म्हणजे ज्ञान वेद म्हणजे आम्ही जाणलेलं ज्यांनी जाणलं गेलेलं आहे त्याला वेद असं म्हटलेलं आहे. प्रज्ञा वृत्ती सदाचार यांनी जर काही निर्माण होत असेल तर ज्ञानाची जाणीव निर्माण होते आणि त्या जाणीवेची पद्य निर्माण होतात ती पद्य तुम्ही वेदाची पाठ केलेली असो किंवा तुमच्या बुद्धीत सोडलेली असो किंवा कोणी सरकारने तुम्हाला सत्पुरुषांनी शिकवलेली असो आणि तुमच्या ठिकाणी ज्ञान निर्माण झालेलं असो शिष्टाक्रम विधाने मग शिष्टाचार देखील निर्माण होतात. अशा आचारामध्ये येतात. उदाहरणार्थ संध्या दिन, ध्यानादी, नामस्मरणादी, शास्त्र चिंतन, स्वाध्याय, हे सगळं शिष्ट आचरणामध्ये येतं. शिष्टाचार म्हणजे थँक यू सॉरी एवढ्या पुरता मर्यादित नाही. आम्ही गरजेला गेलो होतो तर सगळा कार्यक्रम झाल्यावर दोन तीन लहान मुलांनी त्या व्यासपीठाचा ताबा घेतो आणि मग ती त्यांच्या इंग्रजी कविता शिकवलेल्या अशा म्हणायला लागल्या. कविता म्हणून झाली की थँक यू असं म्हणून शिष्टाचार. मध्यंतरी एका मुलीला, तीन वर्षाची मुलगी असेल, इतकी सुंदर म्हटली ती. मी म्हटलं किती छान दिसते, तर तिची आई म्हणाली की त्यांना थँक्यू म्हण. शिष्याचा इथं जो शिष्टाचार आहे त्याच्यावर मी सांगतो प्रसाद दिला. विशेष करून ही मला कॉम्प्लेंट किंवा असं मी म्हणणार नाही, पण ज्या ज्या पद्धतीने हे शिष्टाचारासहित शिक्षण दिलं जातं तिथं मी प्रसाद त्याच्यावर काही मुलं थँक्यू म्हणून जाणार शिष्टाचार. पण इथं जो शिष्टाचार आहे तो शिष्टाचार म्हणजे ज्या आचार्यांनी शिष्ट आणि अशिष्ट त्याच्यात शिष्ट हे श्रेयस गोष्टीचं आचरण, तर त्या आचरणानी ज्ञानापर्यंत पोहोचणं यासाठी हा शिष्टाचार आवश्यक आहे. आणि हे शिष्टाचार पुष्कळ आहे. म्हणून मी तर अन्य केल्यासारखे सांगितलेले आहे ते आचरणीय देखील आहे. शिष्टाचार विधाने विविध याद विधाने ये पाठामध्ये पाने पाले तरी. आणि मग एकदा सदाचार त्या सदाचारातून एक विशिष्ट आचरणाची पद्धती ती शिष्याच्या म्हणून सांगितली जाते ती. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे याग, यज्ञ, धर्मकृत्य अशी ठरवली.